गाने के बाद यहाँ पर आप सभी का वेलकम है सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बंदे के नाम है अभिनीत। सध्या सोशल मीडिया म्हणजे हे असं एक साधन झालं ना, ज्या ठिकाणी आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, आपलं प्रेम व्यक्त करू शकतो, आपला संतापही आपण तिथे व्यक्त करू शकतो। इन शॉर्ट, आपल्या मनामध्ये जे काही ना ते व्यक्त करण्याचं ठिकाण म्हणजे सध्या सोशल मीडिया झालं आहे। सो काल सोशल मीडियावरती बऱ्याच काही घटना घडत होत्या आणि बऱ्याच गोष्टी लोकांनी तिथे व्यक्त केल्या होत्या, जसं की निसर्ग चक्रीवादळ जे आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होणार होतं त्याच्याबद्दलही काल सोशल मीडियावरती प्रचंड ट्रेंड सुरू होता। म्हणजे वादळ कुठपर्यंत आलं आहे, त्याचं काय काय इफेक्ट होतो आहे, कुठे कुठे त्याचं नुकसान झालं आहे, या सगळ्या गोष्टी काल सोशल मीडियावरती सुरू होता। तिथेच आणखी एक गोष्ट काल सोशल मीडियावरती ट्रेंड होत होती आणि या गोष्टीमुळं सगळ्यांनी खूप हळहळ व्यक्त केली होती। केरळमधली ही एक घटना होती ज्या घटनेमुळं सर्वांनीच नेटकऱ्यांनी काल खूप हळहळ व्यक्त केली होती आणि मला स्वतःलाही काल प्रचंड वेदना झाल्या होत्या ही घटना ऐकल्यानंतर। मी नेमकं कशाबद्दल बोलतोय सांगतो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये, डोंट गो एनीवेअर, ऐकत रहा 93.5 रेड एफ एम। मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते रहो।